चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मांडलेले मुद्दे, सर्व मुख्यमंत्र्यांचे आभार, कारण आपण खूप विस्तारानं मुद्दे मांडले। पुढची रणनीती तयार करावी लागणार आहे। कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरची परिस्थिती असे दोन भाग झाले आहेत। आपण लवकरच ही परिस्थिती समजावून घेणं आवश्यक आहे। आम्ही वाट नाही पाहू शकत, नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल। लॉकडाऊनचा प्रश्न आहे, मनोवैज्ञानिक पद्धतीनं आपल्याला लढावं लागणार आहे। निश्चित उपचार दिसत नाही तोपर्यंत दो गज की दूरी पाळावी लागेल। रात्रीच्या संचारबंदीमुळे निश्चित मानसिकदृष्ट्या फरक पडेल, याला अधिकाधिक कडक करावं लागेल। पुढच्या लॉकडाऊनबाबत 15 तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशाप्रकारे रचना करता येईल याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या। आम्ही त्यावर विचार करून 18 तारखेपासूनच्या लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यात समाविष्ट करू। ग्रीन झोनकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल। आता मान्सून सुरू होईल, अनेक रोग येतात, अशावेळी आपले डॉक्टर आणि दवाखाने सज्ज ठेवावे लागतील। नवीन संकट नको, या बदललेल्या परिस्थितीत शिक्षांची नवीन मॉडेल्स विकसित करावी लागतील। जगातला पर्यटन व्यवसाय संकटात आहे, भारतानं या परिस्थितीत आपण बारकाईनं विचार करून पर्यटनाचे नवे प्रकार विकसित करावेत। वर्षानुवर्ष काम केलं ते ठिकाण सोडून मजूर आपल्या राज्यात चालले आहेत, त्यामुळं कामगारांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे। ज्या राज्यात कामगार परतले आहेत तिथल्या राज्यांना देखील आव्हान असेल। राज्यांना यावर तोडगा काढावा लागेल। लॉकडाऊनला संपवून चालणार नाही हा एकमात्र उपाय आहे। राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत। सर्व प्रवासी रेल्वे एकदम सुरू करू शकत नाही, काही रेल्वे सुरू केल्या आहेत त्यात हळूहळू वाढ करण्यात येईल। कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्त्वाची बाब आहे।